आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचा आज शपथविधी. नववा आशियाई आर्थिक संवाद आजपासून पुण्यात. भारत अर्जेंटिना दरम्यान लिथियम उत्खनन आणि खाणकाम क्षेत्रात सामंजस्य करार. आणि आयसीसी चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडची पाकिस्तानवर मात. आज भारत बांगलादेश दरम्यान पहिला सामना दुबईत. आता सविस्तर बातम्या. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावावर काल शिक्कामोर्तब झालं. भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली विधिमंडळ पक्षाची काल बैठक संध्याकाळी झाली. त्यानंतर रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांची राजनिवास इथं भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. आज दिल्लीतील रामलीला मैदानावर शपथग्रहण समारंभ दुपारी 12:35 होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह 20 राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत गुप्ता यांनी शालिमार बागची जागा जिंकली आहे. 1992 दिल्ली विद्यापीठाच्या दौलतराम महाविद्यालयातून विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. रेखा गुप्ता यांनी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिलं आहे. यापूर्वी त्या दिल्लीत भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस म्हणूनही कार्यरत होत्या. गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्र्यांसह अनेक भाजप नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. दिल्लीतील नवीन मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीला जगातील सर्वोत्तम राजधानींपैकी एक बनवण्याच्या संकल्पाच्या दिशेने समर्पित भावनेने काम करतील अशी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीचे मावळत्या मुख्यमंत्री आतिशी आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही भाजप नेत्या रेखा गुप्ता यांचं अभिनंदन केलं असून निवडणूक प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासनं त्या पूर्ण करतील अशी आशा व्यक्त केली. नवव्या आशियाई आर्थिक संवाद कार्यक्रमाचं आजपासून 3 पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. आशिया आर्थिक संवाद हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा वार्षिक उपक्रम असून भूअर्थशास्त्राबाबत विविध मुद्द्यांवर विचारविनिमय होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या सहयोगानं हा कार्यक्रम होणार आहे. ट्रॅक 1.5 डायलॉग या विखंडित युगातील आर्थिक पुनरुत्थान आणि बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता अशी या वर्षीच्या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भूअर्थशास्त्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, सायबर सुरक्षा, सागरी क्षेत्रातील अर्थकारण आदी अनेक विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. विविध पक्षाचे राजकीय नेते, वरिष्ठ सरकारी अधिकारी, धोरणकर्ते, तज्ज्ञ, उद्योजक तसंच देशविदेशातील भूअर्थशास्त्रासाठी काम करणाऱ्या संस्था संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना एका मंचावर आणणाऱ्या सोल या 2 नेतृत्व परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. राजकारण, क्रीडा, कला, माध्यमं, आध्यात्मिक जग, सार्वजनिक धोरण, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रासारख्या विविध क्षेत्रातील नेते त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल अनुभव सांगणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गाझामध्ये बंदिवासात मृत्यू झालेल्या 4 ओलिसांना आज इस्रायलकडे सुपूर्द केलं जाणार आहे. या नागरिकांची यादी इस्रायलला मिळाली असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या कार्यालयानं निवेदनाद्वारे काल जाहीर केलं. संबंधित व्यक्तींच्या कुटुंबियांना याबाबत इस्रायलच्या संरक्षण दलाकडून कल्पना देण्यात आली असल्याचं एका समाज माध्यमांवरील संदेशात नमूद करण्यात आलं आहे. या ओलिसांचा मृत्यू हा देशासाठी अत्यंत कठीण काळ असल्याचं सांगत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. भारत आणि अर्जेंटिना यांच्या दरम्यान काल लिथियम उत्खनन आणि खाणकाम संदर्भात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी आणि कॅटामार्काचे राज्यपाल राहुल अलेजांद्रो जिलील यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत हा करार करण्यात आला. लिथियम उत्खनन आणि त्यातील गुंतवणूक संधींमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. उभय देशांदरम्यान द्विपक्षीय भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा केली, तसंच अर्जेंटिनाच्या खाण क्षेत्रात भारताचा सहभाग वाढवण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण तसंच पायाभूत सुविधांच्या पुरवठ्यावर भर देण्यात आला. या सहकार्य करारामुळे लिथियम उत्खनन प्रकल्पांना गती मिळेल, संसाधन सुरक्षा वृद्धी होऊन भारतीय कंपन्यांसाठी नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे महासचिव अरिझेनियो डेमिंग्वेज यांनी काल मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण तसंच इंडियन सेलर्स होम सोसायटीला भेट दिली. डेमिंग्वेज यांच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यामध्ये त्यांनी बंदरावरील कामातील गुंतागुंत आणि शाश्वत बंदर विकासाच्या संधींविषयी माहिती घेतली तसंच बंदर प्रमुखांशी चर्चा केली. सागरी परिसंस्थेत नेहरू बंदर प्राधिकरणाची भूमिका त्यांनी समजून घेतली. बंदरावरील कामांची शाश्वतता, जलवाहतुकीतला कार्बनचा वापर कमी करून पर्यावरणपूरक सागरी वाहतुकीला चालना देणं आदी प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली. युक्रेनच्या युद्धासाठी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की जबाबदार असून ते अत्यंत अक्षम नेता आणि वाटाघाटीत कमकुवत असणारा नेता असल्याची टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी घडवून आणण्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेतून युक्रेनला वगळण्यात आल्याबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही टीका केली. तर प्रत्युत्तराधाकर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचा आदर करत असलो तरीही दुर्दैवानं ट्रम्प रशियानं पसरवलेल्या चुकीच्या माहितीच्या जगात वावरत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ते पुन्हा युक्रेन संदर्भात वाटाघाटी तयार करायला तयार असल्याचं वृत्त रशियन माध्यमांनी दिलं आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत आर्थिक उलाढालीत वाढ नोंदवण्यात आली आहे अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्ध केलेल्या मासिक प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. घरगुती वापराच्या वस्तूंचं उत्पादन आणि त्याचा वापर वाढवण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्या असून या सगळ्यांचं वित्तीय स्तरावर एकत्रीकरण करण्यावर नवीन आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात भर देण्यात आल्याचं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात 4.1% असलेलं भांडवली गुणोत्तर 2025-26 4.3% वाढवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनामुळे अन्नधान्याच्या किमती विशेषतः भाज्यांच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. चीनमधील झेन्सेन इथं झालेल्या आशियाई चषक टेबल टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या श्रीजा अकुलानं काल महिला एकेरी गट सामन्यात कतारच्या आया मोहम्मदचा 3-0 असा पराभव केला. आज श्रीजाचा सामना दुसरा गट सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या सुन यिंग शानशी होईल. चेन्नईत सुरू असलेल्या राष्ट्रीय पॅरालिम्पिक्स अॅथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत विश्वविजेत्या दीप्ती जीवनजीनं महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं तर हरियाणाच्या पूजा आणि भुवी अग्रवाल हिनं अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक जिंकलं. पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत सोमन राणानं पॅरिस विजेत्या होकाटो सेमाला हरवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या वतीनं आयोजित साखळी हॉकी सामन्यांमध्ये भारतीय पुरुष संघानं काल रात्री जागतिक विजेत्या जर्मनीवर 1-0 असा विजय मिळवत मंगळवारच्या पराभवाची परतफेड केली. भारताच्या गुजरत सिंग यानं सामन्यातील एकमेव गोल केला. भारतीय संघाचा उद्या आयर्लंडशी सामना होणार आहे. क्रिकेट 9व्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात काल कराची इथं न्यूझीलंडनं पाकिस्तानला 60 धावांनी हरवलं. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 320 धावा केल्या होत्या तर प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान सर्व गडीबाद 260 धावाच करू शकला. स्पर्धेतला भारताचा पहिला सामना आज बांगलादेशच्या संघाशी दुबई इथं होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचा आज शपथविधी. 9वा आशियाई आर्थिक संवाद आजपासून पुण्यात. भारत अर्जेंटिना दरम्यान लिथियम उत्खनन आणि खाणकाम क्षेत्रात सामंजस्य करार. आणि आयसीसी चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडची पाकिस्तानवर मात. आज भारत बांगलादेशादरम्यान पहिला सामना दुबईत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.